नमस्कार, मी श्री सेमाना पतसंस्थेतून बोलत आहे. तुम्हाला आठवत असेल, आम्ही तुम्हाला अडचणीच्या वेळी कर्ज देऊन मदत केली होती. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आता मार्च महिना संपत येत आहे आणि तुमच्या कर्जाची थकीत रक्कम भरण्याची वेळ आली आहे. संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी आणि इतर सभासदांना मदत करण्यासाठी तुमची परतफेड महत्त्वाची आहे. तुमच्या कर्जाची थकीत रक्कम भरून संस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा. जर तुम्ही यापूर्वीच रक्कम भरली असेल तर कृपया या कॉलकडे दुर्लक्ष करा. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.